आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज होणार समारोप। संरक्षण अधिग्रहण परिषदेची 3,60,000 कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी। रिझर्व्ह बँकेकडून किसान क्रेडिट कार्डसाठी सुधारित नियमावली जारी। जागतिक रेडिओ दिनानिमित्त आज रायपूरमध्ये परिषदेचं आयोजन। बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने केला स्पष्ट बहुमताचा दावा। आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नामिबियावर विजय। आता सविस्तर बातम्या। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप होणार आहे। दुसरा टप्पा 9 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत होईल। तत्पूर्वी काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिलं। आर्थिक वाढ आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देत आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी सरकार कार्यरत आहे असं सीतारामन यांनी सांगितलं। सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यात तसंच विकासदर कायम ठेवण्यात यश आलं असून देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जात असल्याचं त्या म्हणाल्या। विविध कल्याणकारी योजनांवरील खर्चात कपात केल्याचं विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले। बायोफार्मा सेमीकंडक्टर मिशन 2.0 वस्त्रोद्योग आदी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे तसंच मनुष्यबळाचा विकास करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी नमूद केलं। औद्योगिक संबंध संहिता दुरुस्ती विधेयकाला काल संसदेची मंजुरी मिळाली। काल एकाच दिवसात आधी लोकसभेत आणि त्यानंतर संध्याकाळी राज्यसभेने या विधेयकाला मंजुरी दिली। कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दोन्ही सभागृहांमध्ये या विधेयकावरील चर्चेला उत्तर दिलं। चारही कामगार संहितांतर्गत 40 वर्षांवरील कामगारांसाठी वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे तसंच महिला आणि पुरुष कामगारांना समान कामासाठी समान वेतनाची हमी यात देण्यात आली आहे असं मांडवीय म्हणाले। प्रत्येक तरुणाला नोकरीबरोबरच नियुक्तीपत्र देण्याची हमीही या कामगार संहितांमध्ये असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कामगार संहितांच्या विरोधातील भूमिका ही केवळ राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान भारत अमेरिका व्यापारी करार आणि कामगार कायदे यासह विविध मुद्द्यांवरून काल लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी गदारोळ केला। विरोधी पक्षांच्या सदस्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात घोषणाबाजी सुरू केली तसंच हा करार आणि 4 कामगार कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली। यामुळे कामकाज आधी 2 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात आपण हक्कभंग नोटीस दिल्याचं भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वार्ताहरांना सांगितलं। राहुल गांधी परदेशात जाऊन सोरोस फाउंडेशनसह विविध संस्थांशी संधान साधत भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी करतात हे आपण आपल्या नोटीशीत सांगितल्याचं दुबे म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सेवातीर्थ या नवीन सरकारी कार्यालयांच्या संकुल परिसराचं अनावरण आणि कर्तव्य भवन 1 आणि 2 लोकार्पण करण्यात येणार आहे। सेवातीर्थ संकुलात पंतप्रधान कार्यालय राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय आहे। हे नवीन संकुल आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे। कर्तव्य भवन 1 आणि 2 मध्ये अनेक प्रमुख मंत्रालयांची कार्यालयं आहेत। संरक्षण अधिग्रहण परिषदेने काल सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्यासाठी एकंदर 3,60,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे। भारतीय हवाई दलासाठी राफेल लढाऊ विमानं आणि इतर लष्करी हार्डवेअर ज्यामध्ये कॉम्बॅट क्षेपणास्त्र आणि हवाई क्षेत्र तसंच जहाजांवरून होणाऱ्या कारवाईवर आधारित हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाइट यांचा समावेश आहे। खरेदी करण्यात येणारी संरक्षण सामग्रींपैकी बहुतांश वस्तू भारतीय बनावटीच्या असतील असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। भारतीय नौदलासाठी 4 मेगावॅट मरीन गॅस टर्बाईन आधारित इलेक्ट्रिक पॉवर जनरेटर आणि लाँग रेंज मेरीटाईम रिकॉनिसन्स एअरक्राफ्टसाठी मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान संरक्षण मंत्रालयानं डॉर्नियर विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसमवेत करार केला आहे। 2,312 कोटी रुपयांच्या या करारात भारतीय तटरक्षक दलासाठी ऑपरेशनल रोल इक्विपमेंटचाही समावेश आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आधारित नियमांचा मसुदा जारी केला आहे। यामध्ये पात्र शेतीकर्ज घटकांमध्ये माती परीक्षण हवामान अंदाज आणि सेंद्रीय प्रमाणन यांसारख्या कृषी तंत्रज्ञान उपक्रमांवरील खर्चाचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे। या मसुद्यात प्रति कर्जदार 2 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी आणि संलग्न कर्जांसाठीच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याची तरतूद आहे. एक हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी 10,000 ते 50,000 रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव यामध्ये आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने स्पष्ट बहुमताचा दावा केला आहे. या निवडणुकीत 300 पैकी 197 जागांवर बीएनपीने विजय मिळवला आहे. बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना पदावरून पायउतार झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. 299 मतदारसंघांमध्ये काल मतदान झालं. मतदानाबरोबरच जनमत चाचणीही घेण्यात आली. जुलै चार्टर अंतर्गत प्रस्तावित घटनात्मक आणि संस्थात्मक सुधारणांवर नागरिकांनी मतदान केलं. जागतिक रेडिओ दिन आज साजरा केला जात आहे. भारतात रेडिओ म्हणजे आकाशवाणी ही ओळख अनेक दशकांपासून दृढ आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या बोधवाक्यासह आकाशवाणी स्थापनेपासून देशसेवेत कार्यरत आहे. विविध भाषा आणि वैविध्यपूर्ण श्रोतावर्ग यामुळे आकाशवाणी आज जगातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक बनली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत.
1946 स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्स रेडिओच्या स्मरणार्थ दरवर्षी 13 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो. रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे साधन आहे आवाज नाही ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची मुख्य संकल्पना आहे. प्रसारण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशानं यंदा ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. जागतिक रेडिओ दिनानिमित्त आज आकाशवाणी रायपूर इथं युनेस्कोच्या सहकार्यानं जागतिक रेडिओ दिन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेतही याच संकल्पनेवर भर दिला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे कार्यक्रम निर्मिती ध्वनिमुद्रणांचं संग्रहीकरण भाषांतर श्रोत्यांचा सहभाग आणि सुलभता यामध्ये मोठी सुधारणा होऊ शकते. त्यामुळे रेडिओ अधिक कार्यक्षम सर्वसमावेशक आणि आधुनिक बनू शकतो. मात्र हे तंत्रज्ञान मानवी आवाज संपादकीय निर्णय क्षमता आणि विश्वासार्हतेची जागा घेऊ शकत नाही. त्यांना सहाय्य करणारं साधन म्हणूनच ते वापरलं गेलं पाहिजे हा संदेश या विषयातून दिला जात आहे.
केंद्र सरकारने 5 राज्यांमधील ग्रामीण स्थानिक संस्थांना बळकटीसाठी चालू आर्थिक वर्षासाठीचा 15व्या वित्त आयोगाच्या अनुदानाचा दुसरा 3,324 कोटी रुपयांहून अधिकचा हप्ता देण्याला मंजुरी देण्यात आली आहे. बिहार हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी हे अनुदान असल्याचं पंचायती राज मंत्रालयानं काल सांगितलं. महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट तसंच नाम फाउंडेशन यांच्यामध्ये काल सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध स्वयंसेवी संस्थांशी राज्य शासनानं केलेल्या भागीदारीतून राज्याचं वेगाने परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तंत्रज्ञान आणि डिजिटल नवोपक्रमाद्वारे आरोग्य पोषण जलसंधारण आणि ग्रामीण उपजीविका यामधील शासकीय प्राधान्यक्रमांना चालना देणं आणि सर्व घटकांपर्यंत प्रमुख योजनांचा लाभ पोहोचवण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला आहे. दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचं काल निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. त्यांनी दूरदर्शनवर अनेक दशकं वृत्तनिवेदन केलं. जेव्हा खासगी वृत्तवाहिन्यांचं अस्तित्व नव्हतं अशा काळात त्यांनी आपल्या स्पष्ट शब्दफेकीनं आणि संयत सादरीकरणानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अ गटाच्या काल नवी दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताने नामिबिया संघाचा 93 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाला 210 धावांचं लक्ष दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ 19व्या षटकात गुंडाळला गेला. ईशान किशननं 24 चेंडूत 61 धावा फटकावल्या. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात अर्धशतक झळकावलेला तो पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला. या स्पर्धेतील ब गटाच्या काल झालेल्या सामन्यात श्रीलंकेने ओमानचा 105 धावांनी पराभव केला. मुंबईत झालेल्या सामन्यात इटली संघाने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज होणार समारोप. संरक्षण अधिग्रहण परिषदेची 3,60,000 कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी. रिझर्व्ह बँकेकडून किसान क्रेडिट कार्डसाठी सुधारित नियमावली जारी. जागतिक रेडिओ दिनानिमित्त आज रायपूरमध्ये परिषदेचं आयोजन. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने केला स्पष्ट बहुमताचा दावा आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नामिबियावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.